नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावर वी अक्षता बोडके तुमका राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 78व्या स्वातंत्र्यता दिसाच्या पूर्व सांजेचेर आयज सांजे 7 वरांचेर राष्ट्राक उद्देशून संदेश दितल्यो। संरक्षण संशोधन आणि विकास संघटना डीआरडीओन भारतीय हवाई दलाच्या सुखोई 30 MK1 वेल्यान लाँग रेंज ग्लाइड बॉम्ब LRGB गौरवाची पहिली चाचणी उड्डाण यशस्वीपणान पार केली। मुखेल वेचणूक आयुक्त राजीव कुमार हांच्यासयत वेचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SS संधू हांणी हरियाणात जावपी विधानसभा वेचणुकी खातीरच्या तयारीचो नियाळ घेतला। भारत आणि ऑस्ट्रेलिया हांणी सगळ्या प्रकारच्या आतंकवादाचा खर निषेध केला। स्वातंत्र्य दिसाचा उत्सव मनोवपाची तयारी सुरू असतानाच काल जम्मू काश्मीरातल्या रियासी जिल्ह्यातल्या चेनाब न्हयचेर संसारातल्या सगळ्यात उंच पुलाचेर 750 मीटर लांब तिरंगा घेऊन तिरंगा रॅली काढली। आता पुराय खबरो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 78व्या स्वातंत्र्य दिसाच्या पूर्व सांजेर आयज सांजे 7 वरांचेर राष्ट्राक उद्देशून संदेश दितल्यो। आकाशवाणीच्या पुराय नेटवर्काचेर हाची वितरावणी जातली आणि दूरदर्शनाच्या सगळ्या चॅनलांचेर हिंदीतल्यान ते प्रसारित जातले, उपरांत इंग्लिश आवृत्तीत ते प्रसारित करतले। दूरदर्शनाचेर हिंदी आणि इंग्लिश भाषेतल्या प्रसारण झाले उपरांत प्रादेशिक वाहिन्यांचेर ताचे प्रसारण जातले। आकाशवाणीचेर प्रादेशिक नेटवर्काचेर रातच्या 9:30 वरांचेर प्रादेशिक भाषेची आवृत्ती प्रसारित जातली। संरक्षण संशोधन आणि उदरगत संघटना डीआरडीओन भारतीय वायुसेनेच्या सुखोई 30 MKI कडल्यान लाँग रेंज ग्लाइड बॉम्ब LRGB हाची पहिली चाचणी उड्डाण यशस्वीपणान पार केली। ही चाचणी ओडिशाच्या दर्यादेगेर केल्या अशें संरक्षण मंत्रालयान निवेदनान म्हणला। गौरव हो वाऱ्यार प्रक्षेपित केल्ल्या 1000 किलोग्राम वर्गाचो ग्लाइड बॉम्ब असून तो लांब अंतराचेर लक्ष्यांचेर मारो करपाक सक्षम आसा। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी डीआरडीओ आणि IAF हांच्या यशस्वी उड्डाण चाचणे खातीर तांची तोखणाय केल्या। मुखेल वेचणूक आयुक्त राजीव कुमार हांणी वेचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SS संधू हांणी हरियाणात जावपी फुडल्या विधानसभा वेचणुके खातीर वेचणुकेचो तयारीचो नियाळ घेतलो। राज्य विधानसभेचो कार्यकाळ अंदू 3 नोव्हेंबराक सोपतलो। चंदीगडातल्या 2 दिसांच्या नियाळ भेटीवेळार आयोगान भाजपा, आदमी पार्टी, काँग्रेस, CPI, भारतीय राष्ट्रीय लोकदल, जननायक जनता पार्टी सहित राष्ट्रीय आणि राज्यातल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी वांगडा बसका घेतली। भारत आणि ऑस्ट्रेलिया हांणी सगळ्या प्रकारच्या आतंकवादाचा खर निषेध केला आणि आतंकवादाक व्यापक आणि टिकाऊ पद्धतीन आडावपा खातीर आंतरराष्ट्रीय सहकार्य घटमूट करपाची गरज आसा हाचेर भर दिला। काल नवी दिल्लीत जाल्ले आतंकवाद आड ऑस्ट्रेलियेचे संयुक्त कार्यपंगडाचे 14व्या बसके उपरांत हे निवेदन आयला। शिमेपलतडच्या आतंकवादी कार्या खातीर आतंकवादी प्रॉक्सी वापरपाचो दोन्ही वटांनी निषेध विदेश मंत्रालयान केला। तशेंच दोन्ही देशांनी देशी प्रादेशिक आणि संसारिक आतंकवादाच्या धोक्याच्या मूल्यांकनाचेर विचारांचं आदान प्रदान केलं। तशेंच आतंकवाद्यांनी नव्या आणि उद्याक येवपी तंत्रगिज्ञानाचो वापर, आतंकवादाच्या उद्देशाखातीर इंटरनेटाचो गैरवापर, कट्टरपण आणि आतंकवाद, अर्थिक पालव, संघटनीत गुन्यांव आणि आतंकवाद हांच्या मदलो संबंध आणि हेर प्रस्नांकडेन संबंधित आतंकवाद विरोधी आव्हानाचोय आसपाव या चर्चांनी केला। विदेश वेव्हार मंत्रालयान आतंकवाद विरोधी सहसचिव KD देवाल आणि ऑस्ट्रेलियाचे विदेश वेव्हार आणि वेपार विभागातले आतंकवादी विरोधी राजदूत रिचर्ड फिक्स हांणी आपापल्या प्रतिनिधी मंडळाचे फुडारपण केले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अरुणाचल प्रदेशांतल्या हर घर तिरंगा अभियानाखाला 600 फूट लांब भारतीय राष्ट्रध्वज घेऊन वचपी तिरंगा रॅली विशीं खोस उक्तायला। अरुणाचल प्रदेश ही एक अशी भूंय जंय देशभक्ती दरेका नागरिकाच्या काळजांत खोलायेन रुजल्या आणि राज्याच्या जिवंत सांस्कृतीक दायजांत ताचे स्पष्ट प्रतिबिंब दिसता अशें सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत प्रधानमंत्र्यांनी सांगले। हर घर तिरंगा अभियानाविशी अशी उमेद पळोवन आपल्याक खूप खोस भोगता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी ऐकतात. स्वातंत्र्य दिसाचो उत्सव मनोवपाची तयारी सुरू असतानाच काल जम्मू काश्मीरातल्या रेसी जिल्ह्यातल्या चेनाब न्हंयचेर संवसारातल्या सगळ्यात उंच पूल रेल्वे पुलाचेर 750 मीटर लांब तिरंगा घेऊन रॅली काढली. कर्नालात आयोजित केल्ल्या तिरंगा यात्रेन हरियाणाचे मुखेलमंत्री नायब सिंग सैनी हांणी वांटो घेतिल्लो. शाराच्या वेगवेगळ्या चौकातल्यान भारत माता की जय ही घोषणा दिवन व्हड प्रमाणात लोकांनी वांटो घेतलो. राजस्थानातल्या जयपुरात झाल्या हरघर तिरंगा अभियानाखाला तिरंगा यात्रेक मुखेलमंत्री भजनलाल शर्मा हाजीर आशिल्ले. स्वातंत्र्य झुजाऱ्यांक लागून देश एकवटीन आणि अविभाजित उभो असा असे त्यांनी पत्रकारांकडेन उलयताना सांगले. फाटल्या वर्षा 23 ऑगस्टाक भारत चंद्राचेर देंवपी चौथो देश आणि दक्षिण ध्रुवीय वाठारांत पावपी पहिलो देश ठरलो. ह्या महत्वाच्या कामगिरीचो भोवमान करपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 23 ऑगस्टाक राष्ट्रीय अंतराळ दीस म्हणून जाहीर केलो. चंद्राक स्पर्श करतना जिवीताक स्पर्श करप भारताची अंतरिक्ष गाथा या विषयाचेर देश आपलो पहिलो राष्ट्रीय अंतराळ दीस मनयतलो. अंतराळातल्यान भारतान केल्ली उल्लेखनीय कामगिरी समाजाक जावपी खोलायेन फायदे आणि सगळ्या थरांतल्या लोकांक भारतीय अंतराळ कार्यावळींत वांटो घेवपाच्यो संधी हांचेर भर दिवपी खुबश्यो कार्यावळी घडोवन हाडतले. इस्रोचे नामनेचे शास्त्रज्ञ आणि बेंगळुरूतल्या UR राव उपग्रह केंद्राचे संचालक Mशंकरन हांणी राष्ट्रीय अंतराळ दिसाचे प्रासंगिकते विशीं आकाशवाणीकडे उलयताले. राष्ट्रपती नवी दिल्लीत मुखेल कार्यावळीचे उक्तावण करतल्यो असे ताणी सांगले. ह्या निमतान देशभरात अंतराळ क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीविषयी जागृताय निर्माण करपाखातीर रोबोटिक आव्हानां आणि हॅकेथॉनाचे आयोजन केला. नवी दिल्लीच्या लाल किल्ल्याचेर जावपी 78व्या स्वातंत्र्यतायेच्या दिसाच्या कार्यावळीत बायलां आणि भुरगीं उदरगत मंत्रालयाच्यो वेगवेगळ्यो येवजण्यो चालीक लावपी राज्यां आणि केंद्रीय प्रदेशांतल्या 161 परस चड शेतकी कार्यकर्त्यांक खाशेले सोयरे म्हूण आपयल्यात. बायलां आणि भुरगीं उदरगत मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण आंगणवाडी सखी वन स्टॉप सेंटर संकल्प बायलांच्या सशक्तीकरणाचं एक केंद्र बाल कल्याण समिती आणि जिल्हो बाल संरक्षण खंड हांच्या वेचून काढिल्ल्या बायलां कामगारांक या सुवाळ्यांक आपयल्यात. सगळ्या तळागळांतल्या फुडाऱ्यांक दिल्ल्या आमंत्रणाचो हेतू इतिहासिक राष्ट्रीय उत्सवाचो भाग जावपाचो आजीवन अणभव दिवपाचो अभिमान आणि देशभक्तीची भावना वाढोवपाचो असा असे पंचायती राज मंत्रालयान सांगला. तसेच मंत्रालय आज नवी दिल्लीत आपल्या आमंत्रितांक पंचायतीतल्या बायला फुडारपणाचेर राष्ट्रीय कार्यशाळा घडोवन हाडटा. राष्ट्रीय कार्यशाळेंत जायते नामनेचे व्यक्ती फुडारी आणि समाज सुधारक उलोवप करतले. पंचायती राजाचे केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग आणि पंचायती राज राज्यमंत्री प्राध्यापक SP सिंग बघेल हे परिषदेन आमंत्रितांचा भोवमान करतले. तेलंगणा राज्य सरकार गावांनी आणि शारांनी कोयर वेगळे करपाची सुविधा आणि पाठविचाराक उर्बा दिवपा खातीर रोपा वाटिका स्थापन करून प्लास्टिक कोयराच्या धोक्याक उणे करपाचं काम करता. तेलंगण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यो मुखेली राज्य सचिव A संथी कुमारी हांणी कोयर वेवस्थापनांत समाजांक आसपावन घेतनाच एकदाच वापरांत येवपी प्लास्टिक ना करपाचो आनी पुनर्वापर करपाक उर्बा दिवपाचो यत्न सुरू आसा अशें सांगला. काल TGP CBIN हैदराबादान परिपत्रक अर्थवेवस्था पुनर्वापर आणि कोयर उणो करपाच्या धोरणांचेर केल्ल्या परिसंवादान उलोवप करताना नव्या उद्देगांक आणि जायत्या प्रकल्पांक उर्बा दितले असे ताणी सांगले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज राष्ट्रपती भवनात अमृत उद्यान गीम वर्सुकी 2024चे उक्तावण करतल्यो. अमृत उद्यान शुक्रारा सावन उक्ते जातले आणि 15 सप्टेंबर मेरेन पर्यटकांक हांगा भेट दिवंक मेळटले. खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 78व्या स्वातंत्र्य दिसाच्या पूर्व सांजेर आयज सांजे 7 वरांचेर राष्ट्राक उद्देशून संदेश दितल्यो. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना DRDO भारतीय हवाई दलाच्या Sukhoi 30 MK1 वेल्यान लॉंग रेंज ग्लायड बॉम्ब LRGB गौरवाची पहिली चाचणी उड्डाण यशस्वीपणान पार केली. मुखेल वेचणूक आयुक्त राजीव कुमार हांच्या सयत वेचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि एस एस संधू हांनी हरियाणात जावपी विधानसभा वेचणुके खातीरच्या तयारीचो नियाळ घेतला. भारत आणि ऑस्ट्रेलिया हांनी सगळ्या प्रकारच्या आतंकवादाचो खर निषेध केला. स्वातंत्र्य दिसाचो उत्सव मनोवपाची तयारी सुरू असता काल जम्मू काश्मीरातल्या रियासी जिल्ह्यातल्या चेनाब न्हंयचेर संवसारातल्या सगळ्यात उंच पुलाचेर 750 मीटर लांब तिरंगा घेऊन तिरंगा रॅली काढली. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.